भाग चार आदम आणि हवा उत्पत्ती 1:26-31, 2:7-3:24 देवांनी पहिले मनुष्य आणि पहिली स्त्री बनविली. त्यांनी त्यांना आदम हवा म्हटले. देवांनी जे काय बनविले होते त्यांना सगळ्या गोष्टीवर अधिकार दिला. देवांनी त्यांना राहण्यासाठी एक वेगळा बगीचा बनवला जेथे तो त्यांच्यासोबत चालत उप आणि बोलत होता. ते देवाचे मित्र होते. देवाने त्यांना एक झाडाचे फळ तोडून सर्व झाडाचे फळ खाण्यासाठी आज्ञा दिली होती. सैतान नावाचा एक शत्रू बगीचामध्ये त्याच्या जवळ आला. त्याने आदम हवाचा देवाच्या विरुद्ध वागण्यासाठी उत्साहित केले. त्याने नाही म्हटले पण नकळता खाले. देवाच्या विरुद्ध पाप केले. त्यानं देवासोबत केलेली मित्रता तोडून टाकली आणि देवांना आदम आणि हवाना सुंदर बगीचातून बाहेर काढून टाकले. त्यावेळेपासून सगळ्या लोकांना देवाच्या विरुद्ध पाप केले आणि त्याच्यापासून दूर झाले. म्हणून आपण सगळे दुःख बेमारी आणि मृत्यूचा श्वास करतो.